शादी के पहले तो बहुत बार ऐसा होता है कि मैं तुम्हारे लिए चांद तारे तोड़कर लेकर आऊंगा, और जब शादी हो जाती है एक बार, उसके बाद होता है कि यार संडे है, चुपचाप सोने दो मुझे।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम वर महक तुमच्या सोबत आहे। रशिया मधल्या एका माणसानी 218 टनचं जे इंजिन आहे ना रेल्वेचं, ते ओढून दाखवलेलं आहे, आणि बायकोला इम्प्रेस करण्यासाठी म्हणून त्यांनी असं केलंय, आणि वर्ल्ड रेकॉर्ड सुद्धा त्याच्या नावावरती झाला। आता खरं वर्ल्ड रेकॉर्डसाठी केलं की बायकोसाठी केलं हा त्यांचा प्रश्न आहे, पण हे जरा अतीच नाही झालं का बायकोला इम्प्रेस करण्यासाठी म्हणे इंजिन ओढून दाखवलं? त्याच्या खरं तर मेहनतीची जी आहे ती स्तुतीच करणं भाग्य आहे आपल्याला, कारण की हे कमाल त्यांनी काहीतरी वेगळं करून दाखवलेलं आहे। पण असं बडी बडी बाते वडापाव खाते टाइप्स लोग बहुत सारे होते हैं ऐसे नांदेडकर की लाइफ में। कौन है?
माझ्या वर्गातली एक मुलगी आहे, तिचं नाव आहे श्रेया।
काय करते ती? असं काय ती फेक्या सोडते?
म्हणजे तिनं खूप गर्व करते।
कशाच्या बाबतीत गर्व करते ती?
म्हणजे तिनं हुशार आहे असं म्हणते तिनं।
ओके, मग तिचे चांगले मार्क पडतात का तिला?
पडतात,
मार्क्स अच्छे आते हैं। इसके लिए तो बात अच्छी है की यार बहुत अच्छा पढाई करती होगी वो, पर हाँ यार उसके लिए गर्व करना ये बिल्कुल अच्छी बात नहीं है। अभिमान असला पाहिजे, तो अभिमान गर्व कधी बनायला लागतो ते आपल्याला कळत नाही, तसं नाही झालं पाहिजे। तुमच्या आसपास असे बरेच लोक असतील ना की जे उगाचच बढाया मारत असतात, म्हणजे करत तर काही खूप विशेष नाही, पण हां त्यांना अगदी असं मीठ मिरची लावून सांगण्यामध्ये खूप जास्त मजा येते। असे कोण आहेत तुमच्या आसपास सांगा 9607007935। माझा नंबर लवकर लक्षात ठेवण्यासाठी असा सांगितला, पटकन डायल करा आणि सांगा। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।